आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा. केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेअंतर्गत मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या 15 नोव्हेंबर पासून सुरुवात. नागपूर स्किल सेंटर केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील लाखो युवकांच्या रोजगाराचे स्वप्न साकार करेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि अमरावती वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीनं 3रं अखिल भारतीय आणि 38वं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन. आता सविस्तर बातम्या. मतदार याद्यांमधील घोळ मतचोरी या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि मनसे यांच्या वतीनं मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा फॅशन स्ट्रीट मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबला. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे यांच्यासह माकप, भाकप, शेकाप आणि इतर संघटना सहभागी झाल्या होत्या. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुकीतील दुबार मतदारांची यादीच एका कापडात सभास्थळी आणून या सदोष याद्या ठीक केल्याशिवाय निवडणुका न घेण्याची भूमिका मांडली.
मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या. कशा घ्या, का घ्या, कोणालाय घाई. 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत. 5 वर्ष, अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही एकजूट लोकशाही मानणाऱ्या पक्षाची आहे असं सांगितलं.
ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं की आजच्या मोर्चानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून दिली. त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखवली आहे. आता लोकशाही संविधानानं दिलेला अधिकार जतन करण्यासाठी वेळ आली आहे, कारण सरकारतर्फे सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. दरम्यान हा मोर्चा सत्याचा नव्हे तर सत्तेचा आहे अशी टीका भाजपानं केली आहे. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना एपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. या नोंदणीला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. खरेदीचा कालावधी 15 नोव्हेंबरपासून पुढील 90 दिवसांसाठी असेल. शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा आणि नाफेडच्या धान्य खरेदी योजनेत लाभ घ्यावा असं आवाहन पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे. देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत आजपासून घट झाली आहे. घरगुती वापराच्या 14 किलो 200 ग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 4.5 ते 6.5 रुपयांपर्यंत घट झाली असून यानुसार आता दिल्लीत या सिलेंडरची किंमत 1,590.50 रुपये असेल. मुंबईत हा सिलेंडर 1,542 रुपयांना मिळेल. कोलकाता इथं सर्वाधिक 6.5 रुपयांची घट झाली असून तिथं सिलेंडरची किंमत 1,694 रुपये तर चेन्नई इथं 1,750 रुपये असेल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर स्किल सेंटर केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील लाखो युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार करेल आणि विदर्भाच्या प्रगतीला गती देईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट एआयडीचे विदर्भ ग्लोबल फाउंडेशन, नागपूर महानगरपालिका आणि टाटा स्ट्राईव यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूर स्किल सेंटर या कौशल्य विकास उपक्रमाचं लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमाची सुरुवात नागपूर स्किल सेंटरविषयी माहितीपटाच्या प्रक्षेपणानं झाली. यावेळी मनपा, एआयडी आणि टाटा स्ट्राईव यांच्यात सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला. या करारांवर डॉ अभिजित वंजारी, अमेय वंजारी आणि आशिष काळे यांनी स्वाक्षरी केली. नितीन गडकरी म्हणाले की विदर्भातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एआयडी आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्यात झालेला करार कौतुकास्पद आहे, पण केवळ शहराला स्मार्ट करून होणार नाही तर ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे. स्मार्ट शहरांसोबत स्मार्ट गावंही व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी पुढील 5 वर्षात विदर्भातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 5,000 युवकांना देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवावं असं म्हणाले. एआयडी, टीसीआयटी आणि मनपा या 3 संस्थांच्या सहकार्यानं नागपूर स्किल सेंटरची स्थापना होत आहे. पूर्व नागपुरातील पारडी इथं 30,000 चौरस फूट क्षेत्रावर हे केंद्र उभं राहिलं आहे. पुढील महिन्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारीपासून अभ्यासक्रम सुरू होतील अशी ग्वाही मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी दिली. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं शस्त्रबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर जहाल माओवादी नेता मल्लोझुला वेणुगोपाल उर्फ भूपती यानं आपल्या 60 सहकाऱ्यांसह 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर केंद्रीय समितीनं भूपतीला गद्दार ठरवून त्याच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत भूपतीनं आज 1 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात सर्व आरोप फेटाळले असून आता परिस्थिती बदलली आहे, शस्त्र सोडून समाजमुखी वाटचाल सुरू करा असं आवाहन नक्षल चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांना केलं आहे.
देश के कोने कोने में काम कर रहे हमारे साथियों से मेरी अनुरोध यह है कि आप तमाम लोग हत्या बंद संघर्ष पर हम आगे नहीं बढ़ेंगे करके हम जो समझे हैं आपके सामने रख रहे हैं, इस पर आप लोग भी निर्णय लेकर हथियार छोड़कर जनता के बीच में आकर काम करने के लिए मैं विनती कर रहा हूं.
भूपतीनं आपल्या संदेशात स्पष्ट केलं की 16 सप्टेंबर रोजी शस्त्रबंदीचा विचार मांडला आणि बदलत्या वास्तवाचा स्वीकार करत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. जनतेच्या विकासासाठी आता कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. अमरावती इथं सुरू असलेल्या 3रा अखिल भारतीय आणि 38व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं पक्ष्यांच्या विविधतेला धोका निर्माण झाला असून अधिवास संवर्धनाची गरज आहे असं मत मित्रा राज्य नियोजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केलं. ते ऑनलाईन पद्धतीनं संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. त्यांनी पक्षी संवर्धनासाठी लोकसहभाग आणि जनजागृतीचं महत्व अधोरेखित केलं. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर यांनी या द्विदिवसीय संमेलनाविषयी माहिती दिली.
या संमेलनाअंतर्गत 2 दिवस वेगवेगळे चर्चासत्र होणार आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. तर या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये त्या पक्ष्यांच्या समस्यांवर, पक्ष्यांच्या जैवविविधतेवर, पक्ष्यांच्या विविधतेवर चर्चा होतील. त्याचा अनेक अभ्यासक आणि अमरावतीतील विद्यार्थी लाभ घेत आहेत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून देशभरातील सुमारे 300 पक्षीमित्र, संशोधक आणि निसर्गप्रेमी सहभागी झाले. हवामान. नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज असून चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची पाहणी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पंकज भोयर आणि अधिकाऱ्यांनी केली. प्रशासनाला तातडीनं सर्व्हे करून पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची अंतिम लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर होणार आहे. उद्या सकाळी 9:30 खेळ सुरू होईल. विदर्भ साहित्य संघ, शाखा जाम आणि ईश्वर देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 69व्या विदर्भ साहित्य संमेलनाला यवतमाळ इथं आज ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा. केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेअंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार. नागपूर स्किल सेंटर केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील लाखो युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार करेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि अमरावतीत वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीनं 3रा अखिल भारतीय आणि 38वं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.